चितर क्रमांक 25 पवित्र आत्मा उतरतो. जेव्हा येशूवर घेतला गेला तेव्हा त्यानं आपल्या चेल्याला सांगितलं की मी तुमच्या संग राहण्यासाठी पवित्र आत्मा पाठवून देईन. असं वचन त्यानं दिलं. 10 दिवसानं जेव्हा सर्व चेले एका ठिकाणी जमा होते एक बंद घरात, तेव्हा एकाएकी अचानक पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला आणि ते सारेचे सारे पवित्र आत्म्याने भरून गेले. ते एवढे ज्ञानी झालेत का ते एकेगळ्या भाषात बोलायला लागले. पवित्र आत्मा साऱ्याच खऱ्या विश्वास करणाऱ्या मंदिरात अन देवावर प्रेम करायचं अन त्याच्या आज्ञा मानण्यासाठी शक्ती देते.